मैं आम एक्चुअली सूचना मार्गदर्शन करण्यासाठी मैं आलो हूँ, कारण तुम्ही जी व्यक्ति प्रत्यक्ष काम करते त्या व्यक्तीला खूप मायक्रो लेव्हलवर गोष्टी माहिती असते आणि त्यांना सतत मार्गदर्शन पण त्यांच्या वरिष्ठांचं असते. तर ह्या गोष्टीमुळं तुम्हाला मार्गदर्शन करतात, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे काय गोष्ट नाही असं मला वाटतं. तुमचं वेगळं मत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. प्रत्येक क्षेत्रातले लोक मार्गदर्शन करतात आणि एक शिक्षकी पेशा म्हणून सगळ्यात बेस्ट पेशा आहे आणि त्यांच्यावर पावलं नाही पुढचं भवितव्य मुलं पुढं काय होतील आणि कसे होतील त्या राज्यासाठी जिल्ह्यासाठी देशासाठी, तर ते रिप्रेझेंटेशन कसं करतील, त्यांच्यामध्ये काय गुन्हा असायला पाहिजे किंवा काय, ह्या गोष्टी तर सर्व टीचर आम्ही तर जिल्हा परिषदमधून शिकलो आणि एकदम कॉम्प्लिकेटेड
एरियामध्ये तयारी केलेली की तुम्ही इथे जेवण बघत जा पुढे असं.
आपण इथे घरगुतीच बनवू असं चाललेलं आमची काय विचार.
तुम्ही सर का तुम्हाला काय विचारायचं
की आता जे जसं
तुम्ही आता डाटा माझ्याशी बोलला तसं ह्यांच्याशी बोलून ह्यांच्या मुलांच्या समस्या तुम्हाला ह्यांच्याकडनं पण कळेल. तसं तुम्ही तसं
कसं प्रत्यक्ष आयकडे असं बारकाईने लक्ष असतं ना, त्याच्यामुळे त्यांचं काय मेन म्हणजे विद्यार्थ्यांकडे जास्त प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे शिक्षकांनी. आणि असं वैयक्तिक मॅडम विचारतात कोणत्या मुलांचा कोणत्या आता आद्य स्तर असतो की नाही मुलांचा, पण त्या मुलांना कुठपर्यंत आहे म्हणजे प्रश्न वाईज एक एक ब्रिज कोर्सचं पण प्रत्येक प्रश्न वाईज त्यांनी हे केलं. बाकीच्या केंद्राचा फक्त ढोबा मानाने डायरेक्ट 15 पैकी एवढे डे पडले कसं नाही, आता 15 प्रश्न होते 15 प्रश्नाचा कोणत्या स्तरावर मुलांना कोणत्या म्हणजे बेरीजमध्ये चुकतोय किंवा वजा बाकीमध्ये की भागाकारमध्ये म्हणजे त्याच्यावरच फोकस करता येईल. ते बाबी तुझी कमजोर बाब आहे त्याच्यावर फोकस करतात असं वैयक्तिक मॅडम सगळं हे करतात. आणि कोणत्या शाळेचं कोणती शाळा कशामध्ये कशामध्ये मागे आहे, समजा या मुलांना गणितामध्ये या गणिताच्या विषयात मागे येते परिसरमध्ये मागे किंवा मग मराठीच्या याच्यामध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे म्हणजे सगळं प्रत्येकाचा विषय वाईज मूल्यमापन केलं जातं. त्याच्यामुळे मग शाळांना अजून पण विकास करायचा बरं पडतं, मुलांपर्यंत गुणवत्ता सुधारायला चांगलं होतं.
तुम्हाला चांगलं वाटतं मार्गदर्शन मॅडम.
अध्यापनात पण प्रत्यक्ष येत ना आणि
काही काही शिक्षकांना सुंदर पण वाटतं थोडं पण आहे काही काही शिक्षकांना जास्त काम येत असं
याचं पण मार्गदर्शन म्हणजे इथे या असं नको असं केलं असतं.
मला तुमच्या समस्या विचारायच्या काय.
हा तुमची समस्या ते इम्पॉर्टंट आहे. समस्या काय ऍज अ शिक्षक हो
भौतिक मध्ये नाही पण गुणवत्ता काम करणं आपण मेन समस्या कशी सर. एक शिक्षक कमी आहे आणि थोडस भाषिक प्रॉब्लेम होतो हिंदी भाषिक मुलं
आहे भौतिक
हा निर्णय तो प्रशासनाचा
आहे कारण मग वर्ष खूप चाललंय ना प्रशासनाचा निर्णय बघा
त्याच्यामुळे थोडस मुलं मिक्स आहेत ना पूर्ण देश एकच मुलं म्हणते प्रत्येक भाषेतली मुलं आहेत मराठी हिंदी असं थोडस तो आम्हाला सुरू केलं तुम्ही
डबल एस
सांगायला जास्त येतात मध्य प्रदेश मुलं येतात
कर्नाटकची पण
शाळेत न गेलेली असतात मग त्यांना पहिल्यापासून पोहायला शिकवायला लागतं. मग हा अभ्यास तो अभ्यास असं म्हणजे जमली होतं आमचं. आणि ते त्यांना बेसिक पासून शिकवा, हे जे आले आम्ही त्या स्तरावर आलो तर त्यांना वेगळं शिकवा. मग हे जमली काय
होतं इथंच करून
घ्यावा. पोटात काम
केल्याशिवाय
शिक्षणामध्ये हळूहळू दरी वाढत चालली असं वाटतं का तुम्हाला?
दैन वाटते म्हणजे कारण कसं दिवसेंदिवस बदल होतोय चांगले सकारात्मक जो मनुष्य
प्रत्येक पालकाकडे आता मोबाईल यायला लागले. पहिले मोबाईल पण नव्हते त्याच्यामुळे आम्ही जर सांगितलं मोबाईलचा वापर करा घरी तर काही पालक करतात. आम्ही त्यांना सांगतो की मोबाईलचा वापर करा, मुलांना त्यांना कोणती सरकार कोणा समजून असेल तर ते सांगा असं मी त्यांना सांगतो.
स्पर्धात्मक युगामध्ये मुलांमध्ये विकसित होणारी दरी जी आहे त्यांच्या मुलांमध्ये कौशल्यांमध्ये या संदर्भात काय वाटतं?
दरी असं कसं म्हणतोय सर म्हणजे काही प्रत्येक लोक सारखं नाही. काही पालक जे स्वतः आवडून करून पण घेतात, काही आपल्याला ओला करतात. पण असं नाही की काही मुलं असे थोडे सुरुवात करताना थोडं हळू चालतो पण नंतर ते कॅश करतात. पण शेवटी आपण जरा बघितली संशोधनाने सगळे सुविधा की मुलांना आपल्या मुलामध्ये पैसे तर चौथीपर्यंत आपल्याकडून जरी जाणार मुलं इतकामध्ये होतात.
सगळ्यांकडनं जात नाही किंवा काय तुमची प्रॉब्लेम असं
फोटो लगे डायरेक्ट
डिस्कस करतोय फोटो घेऊन मग नंतर बाहेर
मॅडम पॉझिटिव्ह असतात प्रत्येक गोष्ट आपण कसं पॉझिटिव्ह घेतली आपण जर नकारात्मक गेलो तर मग त्या गोष्टी
सर मला
आपल्यापर्यंत 100% देऊ शकत नाही आपण.
हे तर आहेतच पण म्हणजे केंद्रातले पण की पतीचं एखादं काही आपण सांगितलं नकारात्मक म्हणजे सगळे आणि त्यांच्यामुळे मला कधी कधी उत्साह माझा वाटतो. शिक्षक जेव्हा करताना बघता तेव्हा आधी तरी आपण अजूनही केलं पाहिजे. मला उत्साह वाढवणारे सगळे शिक्षक
सर बोलतात पॉझिटिव्ह आहे
मी बोलते मॅडम
मॅडम खूप पॉझिटिव्ह आहे. हेच अगोदरच्या काही पर्टिक्युलर काळामध्ये खूप घाबरण्यासारखी गोष्ट कोरोनामध्ये जेव्हा म्हटलं तेव्हा एक्स वाय झेड पॉझिटिव्ह आहे
आम्ही
दोघांना
सेल्फी दिलेलं
आता येतात सगळे
मॅडम
तुम्ही
इथे थोडा असं
सरांची बाजू आणि फीडबॅक आता घेते मग कधी कधी माणसं कशी की फीडबॅक घ्यायला घेतल्यावर जागे होत त्यांचं असं नाही जो उपक्रम आला ना तेव्हापासून त्यांनी आला उपक्रम आपल्या मुलांसाठी चांगला आहे गुणवत्तेसाठी चांगला आहे ना मग त्यांनी सुरूच केला त्यामुळे फीडबॅक दिला अच्छा लोक तयार करून पोपट बोलवणं असा प्रकार नाही त्यांच्या मातांनी इतकं नॅचरल बोलल्या ना की ते राज्यावर मला ते पण खुश होऊन आणि ते कसं जेव्हा सगळेजण म्हणजे आतून करतात ना तेव्हा आणि ह्या तिघांचं बॉन्डिंग खूप छान म्हणजे मॅडम जरी एकट्या असं जे काय करायचं ना ते तिघं मिळून ठरवतात तिघं एकत्र करतात त्याच्यामुळे म्हणून ऍक्च्युली शहा देवाचं लोकांना पण खूप चांगल्या पद्धतीने आम्ही विश्वासात घेतो ते खूप म्हणजे सर इथे हे लोक आले 2019 तोपर्यंत ह्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम काय हा प्रकारच होता ते त्यांच्या तोंडाला स्तुती नाही करणार म्हणून मी सांगते की सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून काय माहितीच नव्हता पण ह्यानेच ठरवलं की लोकसहभाग आपण कसा मिळवूया लोकांना आणायचं तर त्यांच्या मुलांचे चांगले गुण जेव्हा लोकांना दाखवू तर लोक आपलेसे होते आणि ह्यांनी सव्वीस जानेवारीच्या दिवशी मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला सगळी मुलं डान्स वेगवेगळ्या पद्धतीने ह्यांनी जरा जसं जमेल तसं गावातल्या मुलांची मदत वगैरे मुलांचे डान्स वगैरे बसवले भाषणं करून घेतले आणि सगळ्या पालकांना इन्व्हाइट केले की आज ह्या कार्यक्रमाला या त्यावेळेला त्यांना वाटले की अरे इथे कोणीतरी वेगळे शिक्षक आले आणि आपल्या मुलांसाठी काहीतरी करू पाहत आहे आणि मग जी त्यांना सहकार्याची सुरुवात झाली ती नॉनस्टॉप आणि मग त्याच्यातनं हे सगळं या शाळेला रंगरंगोटी नव्हती हे चप्पल
सांगितलं सर
टॉयलेट नव्हती काही नव्हतं सगळं आम्ही केलं
खूप चांगलं असंच कंटिन्यू ठेवा गोष्ट मला
शुभेच्छा
शेरा मला द्यायला
राहतो
चालेल.